पुढील नोंदीचे नाव आहे गिधाड अर्थात व्हल्चर, एक्सिपिट्रिडी या कुलातील पक्षी. अंटार्क्टिका आणि ऑस्ट्रेलिया हे खंड वगळता गिधाडे जगात सर्वत्र आढळतात. यांच्या 5-6 जाती भारतात आढळतात. काळे गिधाड समुद्रसपाटीपासून 1525 मीटर उंचीपर्यंत आणि बंगाली गिधाड 2440 मीटर उंचीपर्यंत आढळते. गिधाडे आकाराने पिसे काढून टाकलेल्या मोराएवढी मोठी आणि ताकदवान असतात. रंग गडद किंवा फिकट काळा, करडा आणि पांढरा असतो. पाय दणकट आणि चोच बागदार आणि टोकदार असते. नखे आत वळलेली आणि टोकदार असतात. बहुतेक गिधाडांच्या मानेवर पिसे नसतात. नर आणि मादी दिसायला सारखीच असतात. नजर तीक्ष्ण असते. ती दिवसा आकाशात खूप उंचावर पंख न हलवता तासन तास घिरट्या घालतात. गिधाडे मृतोपजीवी आहेत. ती सशक्त प्राण्यांवर हल्ला करून त्यांना ठार मारत नाहीत. मात्र जखमी किंवा आजारी प्राण्यांना ते ठार मारतात आणि त्यांचे मांस खातात. मृत जनावरांचे मांस खात असताना गिधाडांमध्ये सामाजिक क्रमवारी अर्थात सोशल ऑर्डर आढळते. ही क्रमवारी त्यांच्या शरीराचा आकार आणि चोचीची ताकद यानुसार ठरते. उदाहरणार्थ लहान आकाराची गिधाडे मोठ्या आकाराच्या गिधाडांनी सोडलेले मांस खातात. मृतोपजीवी असल्याने पर्यावरण स्वच्छ ठेवण्यास ती मदत करतात. गिधाडांच्या जठरातील आम्लं अतिशय क्षरणकारी असते. त्यामुळे कृमी, पटकी आणि संसर्गजन्य काळपुळी यासारख्या जीवाणूंनी संसर्गित झालेले सडलेले मृतदेहाचे मांस ते सहजरित्या पचवू शकतात. गिधाडे आपली अर्ध द्रवरूप विष्ठा पायावरच सोडतात. त्यामुळे पायावरील जीवाणूंचा नाश होतो. गिधाडांची घरटी काटक्या, चिंध्या आणि केस अशा वस्तूंनी बनवलेली असतात. ती उंच झाडांवर अथवा खडकांच्या कपारी आणि जुन्या पडक्या इमारतीच्या तटबंदीतील कोनाडे अशा दुर्गम ठिकाणी असतात. मादी दर खेपेला 1 किंवा 2 अंडी घालते. नर आणि मादी उभयता घरटे बनविण्याचे, अंडी उबविण्याचे आणि पिलांना चारा भरविण्याचे काम करतात. काळ्या गिधाडाला गृध्रराज असे म्हणतात. याचे शास्त्रीय नाव टॉर्गॉस काल्व्हस असे आहे. त्याचे डोके आणि मान शेंद्री रंगाचे असून त्या भागांवर पिसे नसतात. पाय शेंद्री असतात. मान आणि मांड्यांच्या सुरुवातीला पांढरी पिसे असतात. यांची घरटी झाडांवर असतात. मादी दर खेपेस 1 अंडे घालते. यांच्या विणीचा हंगाम डिसेंबर ते एप्रिलमध्ये असतो. बंगाली गिधाडे हे गृधराजा एवढे मोठे असलेले गिधाड आहे. त्याचे शास्त्रीय नाव जिप्स बेंगॉलेन्सिस असे आहे. त्याचे डोके आणि मान भुरकट काळ्या रंगाचे असून त्यावर पिसे नसतात. छाती आणि पोट तपकिरी काळे असून शेपटीच्या बुडाला रुंद पांढरा पट्टा असतो. यांची वीण ऑक्टोबरपासून मार्चपर्यंत चालते. मादी दर खेपेला 1 पांढरे अंडे घालते. भारतात आसामखेरीज सगळीकडे आढळणारी गिधाडांची आणखी एक जात म्हणजे इजिप्शियन किंवा पांढरे गिधाड. याचे शास्त्रीय नाव निओफ्रॉन पर्कनॉप्टेरस असे आहे. आकाराने हे घारी एवढे असून मळकट पांढरे असते. त्याचे डोके पीसविरहित आणि पिवळे असते. उड्डाण पिसे काळी असतात. पंख लांबट आणि टोकदार असतात तर शेपूट पाचरीसारखे असते. मादी दरवेळी 2 अंडी घालते. ती पांढरी किंवा फिकट विटकरी रंगाची असून त्यांच्यावर तांबूस किंवा काळे डाग असतात. याच्या विणीचा हंगाम फेब्रुवारी ते एप्रिल असा असतो. ही गिधाडे दक्षिण युरोप आणि आफ्रिका येथेही आढळतात. पाळीव जनावरे आजारी पडल्यानंतर त्यांना डायक्लोफिनॅक औषध देतात. अशा जनावरांचे मांस खाऊन गिधाडे मोठ्या प्रमाणावर मृत्यूमुखी पडून नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. भारतात जनावरांसाठी डायक्लोफिनॅक या औषधाचा वापरावर बंदी घालण्यात आली आहे. गिधाडे नामशेष होत असल्याने मृत जनावरांचे मांस, उंदीर, रानटी कुत्रे आणि इतर प्राणी खातात. मात्र त्यामुळे आलर्क रोगाच्या जंतूंचा मोठ्या प्रमाणावर फैलाव होण्याचा धोका वाढला आहे. ही नोंद शिवाप्पा किट्टद यांनी केली आहे.